आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण. दुसऱ्या टप्प्यासाठी देशभरात प्रचाराला वेग. सरकार आणि राजकारण्यांनी ईडी आणि सीबीआय या तपास संस्थांना स्वतंत्रपणे काम करू द्यावं, त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करू नये. पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग ऍपमार्फत बेकायदा परकी चलन विनिमय गैरप्रकार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीमध्ये छापे घातले. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट, अंशू मलिक आणि रितिका हुडा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र. आणि महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभेच्छा. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. त्यानंतर या अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली. या तिसऱ्या टप्प्यात 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधल्या 94 मतदारसंघांमध्ये पुढच्या महिन्याच्या 7 तारखेला मतदान होणार आहे. या टप्प्यात सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. गुजरात विधानसभेच्या 5 जागांच्या पोटनिवडणुकीसाठीची छाननीही काल पार पडली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या टप्प्यात या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून 13 मेला मतदान होणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये प्रचाराला वेग आला आहे. सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतले उमेदवार देशभरामध्ये प्रचारसभा घेत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळमधल्या 12, कर्नाटकातल्या 14, राजस्थानातल्या 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेशातल्या 7, आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी 3, तसंच जम्मू काश्मीर आणि त्रिपुरातल्या प्रत्येकी 1 मतदारसंघामध्ये येत्या शुक्रवारी म्हणजे 26 तारखेला मतदान होणार आहे. पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या नांदेड आणि परभणी तसंच कर्नाटकातल्या चिकबल्लापूर आणि बेंगळुरू या मतदारसंघामध्ये सभा घेतल्या. मोदी यांनी नांदेडमधल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबत समाधान व्यक्त केलं, तसंच मतदानाचं प्रमाण वाढवत नेण्याचं आवाहनही केलं. सरकारच्या धोरणांमुळे अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय समाजांमधल्या नागरिकांना फायदा झाला असून 25 कोटींपेक्षा जास्त नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले आहेत, असं त्यांनी कर्नाटकमधल्या सभेमध्ये सांगितलं. गेल्या 10 वर्षांमधल्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले की सध्या भारत जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, निर्यात आणि उत्पादन क्षेत्र वेगानं वाढत आहे आणि सध्या देशात परकीय गुंतवणूक विक्रमी प्रमाणावर होत आहे. माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एचडी देवेगौडा यांनी काँग्रेसनं भ्रष्टाचाराची परिसीमा गाठल्याचा आरोप केला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केरळमधल्या एरियाद इथं प्रचारसभा घेतली. सरकारी यंत्रणांनी कायद्याचं संरक्षण करणं अपेक्षित असतं, मात्र या देशात खंडणीखोर बनल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी अमरोहा इथं सभेमध्ये बोलताना इंडी आघाडीचं सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं. भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं प्रचारसभा घेतली. उत्तर प्रदेशातल्या सर्व 80 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण तपास यंत्रणा यांसारख्या केंद्रीय संस्थांना स्वतंत्रपणे काम करू द्यावं, सरकार आणि राजकारण्यांनी त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय संस्थांच्या गैरवापराच्या आरोपांवरील प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की ते फक्त त्यांची कामं करत आहेत आणि पंतप्रधान म्हणूनही आपल्याला ईडीच्या कामात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. 2014 पूर्वी ईडीनं केवळ 84 छापे घातले होते आणि 2014 नंतर एकंदर 7,000 छापे घालण्यात आले असून यावरून या संस्थांची कार्यक्षमता दिसून येते असंही मोदी यांनी सांगितलं. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की त्यांच्या सरकारचं मॉडेल देशातील प्रत्येक नागरिक विशेषतः गरिबांना सक्षम बनवणं असून देशातील नागरिकांचं ओझं कमी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. भारतीय नौदलानं पूर्व किनाऱ्यावर पूर्वी लहर हा सराव काल घेतला. या भागात सागरी सुरक्षेबाबतच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नौदलाची सज्जता पडताळून बघण्यासाठी हा सराव घेण्यात आला. या सरावामध्ये जहाजं, पाणबुड्या, विमानं आणि विशेष दलं यांचा समावेश होता असं संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे कळवलं आहे. जहाजांवरच्या संघर्षादरम्यान करायच्या कार्यवाही, विमानांचा वापर यांच्यासहित इतर अनेक गोष्टींचा सरावामध्ये समावेश होता. नौदलाच्या पूर्व विभागासह हवाई दलाचा अंदमान आणि निकोबार विभाग, तटरक्षक दल यांचाही या सरावामध्ये सहभाग होता. या सरावाच्या यशामुळे सागरी सुरक्षेबाबतच्या कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नौदल सज्ज असल्याचं स्पष्ट झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग ऍप आणि वेबसाईटच्या मार्फत बेकायदा परकी चलन विनिमय गैरप्रकार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीतर्फे काल मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीमध्ये छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये 2,70,00,000 रुपयांचा बँक निधी गोठवण्यात आला आहे आणि डिजिटल उपकरणं ताब्यात घेण्यात आली आहेत. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यावरून ईडीनं हा तपास सुरू केला आहे. परकी चलन विनिमयाच्या नावाखाली उच्च परताव्याचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याबद्दल हा तपास सुरू आहे. आतापर्यंत क्रिप्टोकरन्सी, बँकांमधली रक्कम आणि सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपातली 35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या ऍपला परकी चलन विनिमयाची रिझर्व्ह बँकेकडून मान्यता नाही. महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांनी अहिंसा, सत्य आणि क्षमाशीलता यांचा मार्ग दाखवून दिला आणि त्यांची शिकवण मानवी कल्याणासाठी कायम मार्गदर्शक राहील असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्तानं आपण समाजात प्रेम आणि एकात्मता पसरवण्याचं, देशाच्या विकासासाठी काम करण्याची प्रतिज्ञा करू असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं 2550 भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन करतील. यावेळी मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी केलं जाणार आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट, अंशू मलिक आणि रितिका हुडा यांनी काल किर्गिस्तानच्या बिश्केक इथं झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत उत्तम कामगिरी करून पॅरिस ऑलिम्पिक 2024 पात्रता मिळवण्यात यश मिळवलं. फोगटनं 50 किलो वजनी गटामध्ये कझाकिस्तानच्या लॉरा गानिटिझीचा 10-0 तर अंशूनं 57 किलो गटामध्ये उझबेकिस्तानच्या लाय लोखान सोबिरोवाचा 11-0 असा पराभव केला. रितिकानं 76 किलो वजनी गटामध्ये चायनीज तैपेईच्या हुई टी सांग हिला 7-0 असं हरवलं. जागतिक पात्रता फेरीमध्ये कुस्तीपटूंना पॅरिस इथं होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्याची ही शेवटची संधी आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण. दुसऱ्या टप्प्यासाठी देशभरात प्रचाराला वेग. सरकार आणि राजकारण्यांनी ईडी आणि सीबीआय या तपास संस्थांना स्वतंत्रपणे काम करू द्यावं, त्यांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नये, पंतप्रधानांचं प्रतिपादन. ऑक्टा एफएक्स ट्रेडिंग ऍपमार्फत बेकायदा परकी चलन विनिमय गैरप्रकार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयातर्फे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्लीमध्ये छापे. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, अंशू मलिक आणि रितिका हुडा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र आणि महावीर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभेच्छा. पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.